पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम लुक्रुज शुभवर्तमान अध्याय 19 मराठी। लुक्रुज शुभवर्तमान अध्याय 19। लुक्रुज शुभवर्तमान अध्याय 19। जक्कय जक्कय तो यरिहोत प्रवेश करून त्यातून जात होता तेव्हा पहा जक्कय नावाचा कोणी एक मनुष्य होता। तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता। त्याने येशू कोणता आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना कारण तो ठेंगणा होता। तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यास उंबराच्या झाडावर चढला कारण त्याला त्या वाटेने जावयाचे होते। मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला जक्कया त्वरा करून खाली उतर कारण आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे। तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले। हे पाहून सर्व लोक हा पापी मनुष्याच्या इथे उतरावयास गेला आहे अशी कुरकुर करू लागले। तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला प्रभूजी पहा मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यास देतो आणि कुभांडाने कोणाचे काही घेतले असेल ते चौपट परत देतो। येशूने त्याला म्हटले आज या घराला तारण प्राप्त झाले आहे कारण हाही अब्राहमाचा पुत्र आहे। मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे। मोहरांचा दृष्टांत मोहरांचा दृष्टांत ते या गोष्टी ऐकत असता त्याने त्यास एक दाखलाही सांगितला कारण तो यरुश्लेमजवळ होता आणि देवाचे राज्य एव्हाच प्रगट होणार आहे असे त्यास वाटत होते। तो म्हणाला कोणी एक उमराव आपण राज्य मिळवून परत यावे म्हणून दूरदेशी गेला। त्याने आपल्या 10 दासास बोलावून त्यास 10 मोहरा दिल्या व त्यास सांगितले मी येईतोपर्यंत यावर व्यापार करा। त्याच्या नगरचे लोक त्याचा द्वेष करीत त्यांनी त्याच्यामागे वकील पाठवून सांगितले ह्याने आम्हावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही। मग असे झाले की तो राज्य मिळवून परत आल्यावर ज्या दासास पैका दिला होता त्यांनी काय काय व्यापार केला हे पहावे म्हणून त्याने त्यास आपणाकडे बोलवावयास सांगितले। मग पहिला त्याचसमोर येऊन म्हणाला महाराज आपल्या मोहरेच्या आणखी 10 मोहऱ्या झाल्या आहेत। त्याने त्याला म्हटले शाबास भल्या दासा तू अगदी अल्प गोष्टीविषयी विश्वासू झालास यास्तव 10 नगरांचा अधिकारी हो। नंतर दुसरे येऊन म्हणाला महाराज आपल्या मोहरेच्या 5 मोहऱ्या झाल्या आहेत। त्यालाही त्याने म्हटले तू ही 5 नगरांचा अधिकारी हो। मग आणखी एक येऊन म्हणाला महाराज ही पहा आपली मोहर मी रुमालात बांधून ठेवली होती कारण करडे मनुष्य असल्यामुळे मला आपली भीती वाटली। जे आपण ठेवले नाही ते उचलून नेता व जे आपण पेरले नाही ते कापिता। तो त्याला म्हणाला अरे दुष्टदासा मी तुझ्याच तोंडाने तुझा न्यायनिवाडा करीतो। मी करडा माणूस आहे जे मी ठेवले नाही ते उचलून येतो व जे मी पेरले नाही ते कापतो हे तुला ठाऊक होते तर तू माझा पैका पेढीवर का ठेवला नाही? ठेवला असता तर तो मी येऊन व्याजासह उगविला असता। मग त्याने जवळ उभे राहणाऱ्या सांगितले याचपासून मोहर घ्या व ज्याच्याजवळ 10 मोहर आहेत त्याला द्या। ते त्याला म्हणाले महाराज त्याच्याजवळ 10 मोहर आहेत मी तुम्हा सांगतो ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे ते देखील त्याचपासून घेतले जाईल। आता ज्या माझ्या वैऱ्यांच्या मनात मी त्याचवर राज्य करू नये असे होते त्यास येथे आणा व माझ्यासमोर मारून टाका। येशूचा यरुश्लेमात जयोत्सवाने प्रवेश येशूचा यरुश्लेमात जयोत्सवाने प्रवेश या गोष्टी सांगून तो यरुश्लेमाकडे वर जात असताना स्वतः पुढे चालत होता। नंतर असे झाले की तो जैतुनाचा डोंगर ह्या नावाच्या डोंगरानजदीक असलेल्या बेथफगे व बेथानी यांच्याजवळ येऊन पोहोचल्यावर त्याने शिष्यातून दोघांना असे सांगून पाठविले, तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे त्यात जाताच ज्याच्यावर कोणी कधी बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हास आढळेल, ते सोडून आणा. तुम्ही ते का सोडता असे कोणी तुम्हास विचारले तर प्रभूला त्याची गरज आहे असे सांगा. तेव्हा ज्यांना पाठविले होते ते तेथे गेल्यावर त्यास त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले. ते शिंगरू सोडित असता त्याचे धनी त्यास म्हणाले, शिंगरू का सोडिता? तेव्हा ते म्हणाले, प्रभूला याची गरज आहे. मग त्यांनी ते येशूकडे आणले आणि आपली वस्त्रे शिंगरावर टाकून त्यावर येशूला बसविले आणि तो पुढे चालला. तसतसे ते आपली वस्त्रे वाटेवर पसरित होते. तो जैतुनाच्या डोंगराच्या उतरणीवर पोहोचताच सर्व शिष्य समुदाय जी महाकृत्ये त्यांनी पाहिली होती त्या सर्वामुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करू लागले. प्रभूच्या नामाने येणारा राजा धन्यवादित असो, स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव. तेव्हा लोकसमुदायातील कित्येक पुरुषांनी त्याला म्हटले, गुरुजी आपल्या शिष्यास दटवा. त्याने त्यास म्हटले, मी तुम्हा सांगतो हे उगे राहिल्यास धोंडे ओरडतील. यरुश्लेमाकडे पाहून येशूने केलेला विलाप, यरुश्लेमाकडे पाहून येशूने केलेला विलाप. मग तो नगराजवळ आल्यावर ते पाहून त्याकरिता रडून म्हणाला, जर तूही या दिवशी शांतीच्या गोष्टी ओळखून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते, परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त केल्या आहेत. पुढे असे दिवस तुला येतील की ज्यात तुझे शत्रू तुझ्या भोवती मेढेकोट बांधून तुला वेढा देतील, तुला चहूकडून कोंडीतील, तुला व तुझ्यातील तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील आणि तुझ्यात धोंड्यावर धोंडा राहू देणार नाहीत, कारण तुझा समाचार घेतल्याचा प्रसंग तू ओळखिला नाही. येशू मंदिराचे शुद्धीकरण करतो, येशू मंदिराचे शुद्धीकरण करतो. नंतर तो मंदिरात गेला व त्यात जे विकत होते त्यास बाहेर घालवू लागला आणि त्यास म्हणाला, माझे घर प्रार्थनेचे मंदिर होईल असे लिहिले आहे, परंतु तुम्ही ते लुटारूंची गुहा केले आहे. तो मंदिरात प्रतिदिवशी शिक्षण देत असे. तेव्हा मुख्य याजक, शास्त्री व लोकांचे मुख्य हे त्याचा घात करावयास पाहत असत, तरी काय करावे हे त्यास सुचेना, कारण सर्व लोक त्याचे आसक्तीने श्रवण करीत असत.